हॅलो.
हाय पायल, अगं तू डान्स क्लासला का नाही येत? एवढे दिवस झाले.
अरे यार, काय सांगू, माझ्या एक्झाम्स चालू आहेत.
मग तू या वर्षी गरबा खेळायला येणार की नाही?
अरे तू अशी काय विचारतेस, येईन ना.
तर तू ये उद्या रिहर्सलला नक्की. आपल्या एरियातील सर्वात मोठा गरबा ठेवतो ना तो उद्या येणार आहे. तुला नक्कीच आवडेल. जसा तुला हवा आहे ना बॉयफ्रेंड तसाच आहे.
खरं? सोड, शक्यच नाही. माझ्या मनासारखा असेल. चल जाऊ दे, भेटूया उद्या.
पहिल्या नजरेत मनात बसली, जशी झाल्यामध्ये पोरगी फसली. गावचे देवलाने नवस बोललाही, माझी होणारी बायको दिसली. येडा पागल मी तुझा दिवाना, जसा तुझ्या मग झालो रवाना. मम्मी प्रॉमिस तुला मी सांगतही, तुझ्या विनाता मला रवाना. तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतही, आणि तुझे नावाच मला याड लागलंय.
तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतही, आणि तुझे नावाच मला याड लागलंय.
ओरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतही, आणि तुझे नावाच मला याड लागलंय.
तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतही, आणि तुझे नावाच मला याड लागलंय.